आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवारांचे अर्ज दाखल. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यासाठी भाजपाच्या बैठकीत चर्चा. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून 46 उमेदवारांची यादी जाहीर. रशियात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या 133 वर. आणि हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद. महाराष्ट्रात आतापर्यंत 10 जणांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत. नागपूरमध्ये 5, रामटेकमध्ये 1, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर मतदारसंघात प्रत्येकी 2 उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. राज्यात आतापर्यंत 23 कोटी रुपयांची रोख रक्कम, 17 लाख लिटर मद्य, 700 किलो अंमली पदार्थ, 46 किलो सोनं चांदी आणि मोफत वाटायच्या 1 लाखाहून अधिक वस्तू जप्त केल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. त्यात मुद्देमालाची तपासणी सुरू असून कायदेशीर असलेला मुद्देमाल संबंधितांना परत केला जाईल असं ते म्हणाले. राज्यातल्या 13,141 व्यक्तींवर भारतीय दंड संहितेअंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई झाली आहे. परवाना नसलेली 308 शस्त्र जप्त करण्यात आली असून परवाना असलेली 45,755 शस्त्र ताब्यात घेणं, जप्त करणं किंवा आवश्यकतेनुसार वापरण्याची परवानगी दिली आहे. राज्यात परवाना दिलेली 77,148 शस्त्र असून उर्वरित शस्त्रांची पडताळणी सुरू असल्याचं ते म्हणाले. राज्यात 98,000 मतदान केंद्र उभारली जाणार असून निवडणूक जाहीर झाल्यापासून 1,84,841 मतदारांची राज्यात नोंद झाल्याची माहिती एस चोक्कलिंगम यांनी दिली आहे. लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 10 दिवस आधीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदवता येत असून अधिकाधिक व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदवावं, मतदार यादीतल्या नावाची पडताळणी करावी आणि मतदान करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी एकंदर 5 टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा आणि राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह समितीचे सदस्य आणि राज्यातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. समितीनं 3 तासाहून अधिक काळ उमेदवारांच्या नावावर चर्चा केली. काँग्रेसनं वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह मध्य प्रदेशातील राजगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षानं काल 46 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. सैन्य दलाचं मनोबल उंचावण्यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज सियाचीनला भेट देणार आहेत. ते आज सियाचीनमधल्या सैनिकांसमवेत होळी साजरी करणार आहेत. पर्यावरणाप्रती चिंता व्यक्त करत राष्ट्रीय राजधानी दिल्लीत काल अर्थ अवर पाळण्यात आला. रात्री 8:30 ते 9:30, रात्री 8 ते 9:30 हा 1.5 तास अनावश्यक दिवे आणि इतर उपकरणं बंद करून 206 मेगावॅट विजेची बचत करण्यात आली. या अर्थ अवरमध्ये मुंबई, लॉस एंजेलिस, लंडन, हाँगकाँग, सिडनी, रोम, मनिला, सिंगापूर आणि दुबईसह जगभरातल्या शहरांमधले 1 अब्जाहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकत्र काम करून भारताला क्षयमुक्त करण्याचं आवाहन काल केलं. राष्ट्रपतींनी राष्ट्राला दिलेल्या संदेशात क्षयरोगाबद्दल जनजागृती वाढवण्याच्या उद्देशानं दरवर्षी 26 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. हा दिवस रोग नियंत्रणातील आव्हानांबद्दल जागरूकता वाढवेल आणि ते टाळण्यासाठी प्रयत्नांना समर्थन देईल असंही मुर्मू यांनी म्हटलं आहे. हा दिवस प्रत्येकाला क्षयरोग लवकर ओळखणे, उपचार करणे आणि प्रतिबंध करण्याच्या महत्वाची आठवण करून देतो. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. रशियाची राजधानी मॉस्कोमधल्या क्रोकस सिटी हॉलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या 133 वर पोहोचली आहे. रशियन तपास समितीचा हवाला देत तास या वृत्तसंस्थेनं शोध मोहीम सुरू असल्याचं म्हटलं आहे. रशियन आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार 147 लोक जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटशी संलग्न इस्लामिक स्टेट खोरासाननं घेतली असली तरी रशियन सुरक्षा सेनेनं दावा केला आहे की हल्लेखोरांचा युक्रेनशी संबंध होता आणि हल्ल्यानंतर ते शेजारच्या देशात जात होते. या हल्ल्यात युक्रेनच्या सहभागाचे आरोप हास्यास्पद असल्याचं युक्रेनकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान इस्लामिक स्टेट खोरासानचा दावा विश्वासार्ह असून या हल्ल्यांना युक्रेन जबाबदार नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. पंजाबमध्ये संगरूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कथित बनावट दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृतांची संख्या 21 झाली आहे तर 20 अधिक जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. भारतीय निवडणूक आयोगानं या घटनेबाबत पंजाबच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांमार्फत मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्याकडून अहवाल मागवला आहे. दरम्यान या प्रकरणाचा संपूर्ण तपास करण्यासाठी राज्य पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक गुरिंदर सिंग ढिल्लन यांच्या नेतृत्वाखाली 4 सदस्यीय SIT अर्थात विशेष तपास पथक स्थापन केलं आहे. राजस्थानमध्ये जयपूरच्या बस्ती क्षेत्रात काल रात्री एका रसायनांच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या 9 गाड्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. हा रासायनिक कारखाना बेकायदेशीर असून कारखान्यात रसायनांनी भरलेले ड्रम पडले असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र कुमार यांनी दिली. यासंदर्भातल्या अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी काल श्रीनगरमध्ये 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित हे दहशतवादी असल्याचं उघड झालं आहे. नौगाम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केनीहामा परिसरात एक संयुक्त गस्ती पथकाच्या तपासणीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 1 AK-56 रायफलसह आक्षेपार्ह साहित्य शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे. प्रसारमाध्यमांनी देशाला समजून घेण्यासाठी देशाची प्रतिमा डागाळणाऱ्या माहितीची शिकार होण्यापेक्षा योग्य दृष्टिकोन देणारा दुवा बनलं पाहिजे असं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं. नवी दिल्लीत काल एका खासगी माध्यम संस्थेच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. माध्यमांची निष्पक्षता आणि राजकारणापासून दूर असणं हे त्यांच्या स्वतःच्या नियंत्रणात असतं त्यामुळे माध्यमांनी सतर्क राहून चुकीच्या माहितीवर नियंत्रण ठेवलं पाहिजे असंही ते म्हणाले. CAA उद्देश भारताच्या शेजारील देशांमधील छळ झालेल्या धार्मिक अल्पसंख्याकांना दिलासा देणं हा आहे. CAA कोणत्याही भारतीय नागरिकाकडून त्यांचं नागरिकत्व हिरावून घेत नाही असं धनखड यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. 14वी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत यजमान महाराष्ट्र संघाचे अजिंक्यपदाचं स्वप्न सलग दुसऱ्यांदा भंग पावलं. काल झालेल्या अंतिम फेरीमध्ये हरियाणानं यजमान महाराष्ट्र संघाचा पेनल्टी शूटआउटमध्ये 3-0 अशा फरकानं पराभव करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. स्पर्धेत सुरुवातीला हरियाणा संघानं 1-0 अशी आघाडी घेतली मात्र उत्तरार्धात महाराष्ट्रानं जोरदार मुसंडी मारत अक्षता ढेकळे हिच्या गोलमुळे 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानंतर सामना पेनल्टी शूटआउटमध्ये गेला. यामध्ये महाराष्ट्राला एकाही संधीचं गोलमध्ये रुपांतर करता आलं नाही. भारतीय हवामान विभागानं येत्या 26 तारखेपर्यंत ईशान्य भारत आणि उपहिमालयीन क्षेत्रात वादळ आणि विजांसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 2 दिवस अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय सिक्कीम आणि उपहिमालयीन पश्चिम बंगालमध्ये वादळ आणि विजांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरामध्ये येत्या 29 तारखेपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर रायलासीमा केरळ माहे तामिळनाडू पुदुचेरी आणि कराईकलमध्ये 27 मार्चपर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहील असंही विभागानं सांगितलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवारांचे अर्ज दाखल. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यासाठी भाजपाच्या बैठकीत चर्चा. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून 46 उमेदवारांची यादी जाहीर. रशियात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या 133 वर. आणि हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राला उपविजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.